ಶುದ್ಧ ಪಕ್ಷಿ ಅಂಬಾ ವೈಸಲಿ ಸಿಂಹಾಸನೀ ಹೋ ಪ್ರತಿಪದೇ ಪಾಸುನ ಘಟ ಸ್ಥಾಪನಾತಿ ಕರುಣೀ ಹೋ ಮೂಲ ಮಂತ್ರ ಜಪ ಕರುಣೀ ಭೋವತೆ ರಕ್ಷಕ ಠೇವುನೀ ಹೋ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ರುದ್ರ ಆಯ್ಸೆ ಪೂಜನ ಕರಿತೀ ಹೋ परशुरामाची जननी हो कस्तूरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदो कारे गरजती सकल चामुंडा मिळुनी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा अंबे शृंगार मांडिला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळ हो कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो अष्टभुजा मिरभिती अंबे सुंदर दिसे लीला हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो कारेगर ವಿಶ್ವವ್ಯಾಪಕ ಜನನೀ ಹೋ ಉಪಾಸಕ ಪಾಹಸಿ ಅಂಬೆ ಪ್ರಸನ್ನಾಂತಃಕರಣಿ ಹೋ ಪೂರ್ಣ ಕೃಪೆ ತಾರಿಸಿ ಜಗನ್ಮಾತೆ ಮನಮೋಹಿನಿ ಹೋ ಭಕ್ತಾಂಚ ಮಾಉಲಿ ಸುರತೆ व्रतते उपांग ललिता हो अर्ध्यपाद्य पूजने तुझला भवानी स्तविते हो रात्रीचे समयी करती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो कारेगर
ಬಾಯಿ
अशी सप्त शृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखी अली बरवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो, उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो,
उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो,
उदो कारे गरजती काय महिमा वर्णो तिचा हो,
उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो।
अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगजननी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो, स्तन पान देऊनी सुखी केले अंत करणी हो, उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो,
उदो बोलाव दो अंबाबाई माऊलीचा हो,
उदो कारे गरजती काय महिमा वर्णो तिचा, नव दिवसांचे पारणे हो, सप्तशती जप हो, महवने सद्भक्ती करुणी हो, षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो, शस्त्री अंबे त्वा घेऊनी हो, शुंभ निशुंभादिक राक्षसा किती मारी सीरणी हो, विप्रारा